ಶಾಂತವದನ ಸಮಾಹಿತ ಮನಃ ಸ್ವರೂಪಾನುಗಃ ಪರಾರ್ಥ ಪಥ ದರ್ಶಿನಂ ಖಲು ಕರೋತಿ ಸಾಚಾರತಃ ಗುರುಸ್ಮರಣ ಪಂಕಜ ಭ್ರಮರಲೀನತಾಯನ್ಮುಖೆ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಪ್ರಪಂಚ ರುಚಿರೇಶ್ವರಾರ್ಪಿತಮತಿರ್ಮತ ಯೇನ ಸಾ ಅಹಂ ಕೃತಿ ಪರಾಮುಖೋ ಭವತಿ ಏಕನಾಥೋ ಪರಃ ಸುಬೋಧರಸ ಜಾಹ್ನವೀ ನಯತಿ ಅಸ್ಯ ಸತ್ಸಂಗಮಂ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ನ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪರಾ ಕದಾ ವಸತಿ ವಾಸನಾ ಚೇತಸಿ ಶರೀರಕೃತ ಚೇಷ್ಟಿತಂ ನಿಯತಿ ನಿರ್ಮಿತಂ ಮನ್ಯತೆ ಕರೋತಿ ನವ ಭಾವಿಕಾನ್ ಅಮೃತ ಬಿಂದು ವೃಷ್ಟಿಂಚ ಯಃ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಸ್ಮರಾಮಿ ಹೃದಿ ಮಾಧವಂ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಸದಯಮಾತ್ಮತೃಪ್ತಂ ಸದಾ ಆತ್ಮತೃಪ್ತಂ
ಬೋಲಾ ಜಗದ್ಗುರು ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಕರಂದನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ.
आज आपला सत्संगाचा दिवस आहे. प्रवचनाचा दिवस हा त्या मनाने हल्ली सोपा वाटतो, कारण आधी अभ्यास करून तयारी करून येऊन इथे बोलता येतं. पण सत्संग म्हणजे ऐन वेळेला कोण कुठला प्रश्न उपस्थित करेल याची काही शाश्वती नसते. स्वामीजींनी हे सत्संगाची पद्धत आपल्या इथे सुरू केली आणि पुण्यात यशस्वीरित्या इतके वर्ष सत्संग घेऊन शेकडो हजारो प्रश्नांना उत्तर देण्याचा एक पराक्रम स्वामीजींनी तेव्हा केला आणि त्यामुळे आपला हा सत्संगाचा जो उपक्रम आहे तो तसाच चालू राहिला. प्रश्नांचा शोध घेण्यामध्ये एक प्रकारे आनंदच असतो, ही गोष्ट जरी खरी असली तरी थोडी धाकधूक सुद्धा असते. पूर्वीपासून शाळेत असताना सुद्धा परीक्षेची फारशी भीती वाटायची नाही, परीक्षेची भीती दोन लोकांना वाटत नाही, त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला असतो त्यांना आणि दुसऱ्या क्लासला म्हणजे दुसऱ्या वर्गाला. त्यातल्या कुठल्या तरी एका वर्गात आपण मोडत असल्यामुळे तशी चिंता करण्यासारखं सुद्धा काही विशेष कारण नाही. ध्यानामध्ये विचारांचा वेग त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहिल्याने कमी होऊ शकेल का प्रयत्नपूर्वक त्यांना रोखून ठेवल्याने कमी होऊ शकेल? विचारांकडे साक्षीत्वाने पाहिला गेलं तर साक्षीत्वाची फार कसरत करावी लागते. कृपया आपल्या अनुभवासह मार्गदर्शन करावे, याचीच भीती जास्त वाटते. भीती याचीच वाटते. आपल्या अनुभवाचं नसलेलं बोलायला आपल्याला काही काळजी नाही वाटत, ठोकून द्यायचं, काठवर उभारायचं ना, असा हात मारण तसा पाय मार सांगायला सोपं आहे. ध्यानामध्ये विचारांचा वेग त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहिल्याने कमी होऊ शकेल का? त्यांनीच कमी होतो, शकेल का वगैरे नाही. ध्यानामध्ये विचारांचा वेग त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहिल्यानेच कमी होतो आणि साक्षीत्वाने पाहायचं म्हणजे आपल्या विचारांपासून आपण वेगळे आहोत ही सारखी स्वतःला समजावत राहायचं. साक्षीत्व म्हणजे काय असं एक बटन नाहीये की आता साक्षीत्वाचं बटन दाबलं आता आपण साक्षी झालो. आपल्यालाच ठरवायला लागतं की आपण आता साक्षी होणार आहोत. आपल्यालाच ध्यान हे सगळं आपल्या संकल्पावरच अवलंबून आहे, आपल्या ठरवण्यावरच अवलंबून आहे, आपल्या स्वतःची आपण समजूत कशी काढतो त्याच्यावरच ध्यान अवलंबून आहे. ध्यानाला बसल्यावर आपण जर का नाही ठरवलं की मी आता विचारांकडे साक्षीत्वाने पाहणार आहे असं न ठरवता न संकल्प करता अशी स्वतःला आठवण न देता असं आपण बसलो तर ध्यान म्हणजे आपण विचार करायला बसल्यासारखंच होतं. संपूर्ण वेळ आपण कुठल्या ना कुठल्या विचारांच्या चक्रामध्ये किंवा विचारांच्या तंद्रीमध्ये अडकलेले असतो. विचार करत राहणं हा आपल्या मनाचा स्थायी भाव असल्यामुळे आपण विचार हे करतच राहणार. विचार करणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणण्यापेक्षा विचार करणं हा आपला जन्मसिद्ध स्वभाव आहे, हक्क सुद्धा नाही, त्याच्याही पलीकडे गेलेलं आहे. त्यामुळे आपोआप आपल्याकडून विचार होतच राहतो आणि आपण आपल्या स्वतःची समजूत काढली नाही, आपल्या स्वतःला जागं केलं नाही. कधी कधी अभ्यास करत असताना आपण वेगळाच विचार करत राहतो आणि मग आपल्या स्वतःलाच आपण एक जागेवरून थप्पड देतो की अरे आपण अभ्यासाला बसलो आणि भलतेच विचार कसे काय करतो. तसंच ध्यानामध्ये सुद्धा आपल्या स्वतःला सारखं जागं ठेवण्यासाठी, आपल्या स्वतःला सावध ठेवण्यासाठी आपल्याला संकल्प करायला लागतो आणि त्या संकल्पाची आठवण ठेवायला लागते. त्यामुळे विचारांचा वेग त्यांच्याकडे साक्षीत्वाने पाहिल्यानेच कमी होऊ शकेल का? हो, साक्षीत्वाने पाहिल्यानेच तो कमी होऊ शकेल. आणि साक्षीत्वाने पाहणं म्हणजे आपले जे विचार आहेत त्या विचारांपासून आपण वेगळे असतो त्याची आठवण करणं. साक्षीद्वारे पाहणं म्हणजे परत काय प्रक्रिया अवघड असं वाटायला लागतं, तर त्यात अवघड काहीच नाही. विचार हे जितके नैसर्गिक आहेत तितकं विचारांना वेगळेपणाने पाहणं हे सुद्धा नैसर्गिक आहे. त्या नैसर्गिक आपली जी वृत्ती आहे विचारांना वेगळेपणाने पाहण्याची, कारण आपल्याला आपण केलेले विचार माहिती असतात, आपल्याला कळलेले असतात, आपल्या प्रत्येक विचाराचे आपण साक्षी असतो. स्वामीजी म्हणायचे असा एक तरी माणूस आतापर्यंत झाला का की ज्यांनी विचार केला आणि त्याला कळलाच नाही म्हणून, किंवा असा एक तरी विचार आतापर्यंत कोणाच्या मनात आला का की तो कळलाच नाही, माझ्या मनात अमुक अमुक विचार आला अरे मला कळलाच नाही दोन तीन दिवसांनी कळला, असं नाही होऊ शकत. आपल्याला कळलेला असतो विचार, आपल्याला विचार येतात आपल्या मनात आणि आपण आपल्या विचारांपासून वेगळे आहोत, विचार आपल्याला येतात हे सुद्धा आपल्याला आत कळत असतं. फक्त ज्याला कळत असतं त्याची जागृतीचा दर्जा वाढवण्याची फक्त गरज असते, त्याचा अवेअरनेस वाढवायची फक्त गरज असते. त्यामुळे असं जेव्हा आपण पाहायला लागतो आपल्या विचारांकडे तेव्हा त्यांचा वेग निश्चित कमी व्हायला सुरुवात होते, का प्रयत्नपूर्वक त्यांना रोखून ठेवल्याने कमी होऊ शकेल. विचारांना रोखून कसं ठेवणार, रोखून ठेवायचं म्हणजे थांबायला लागतं ना, कुठली तरी एक फिजिकल क्रिया करायला लागते की कोणीतरी बाहेरून दार ढकलतंय आणि मी आतनं दाबून धरलंय आणि ते उघडत नाहीये, त्याला आपण रोखून ठेवू शकतो. असे विचार म्हणजे काय, हातात वस्तू कुठे की त्यांना रोखून ठेवावं. आपण विचार रोखून ठेवण्याचा प्रयत्न करताना खूप दात ओठ खातो, असं करतो तसं करतो, आता विचारच येऊ देत नाही म्हणतो, आता बघतोच कुठेकडे बघतो, आले विचार काय करणार. तुमचे विचार तुम्ही रोखून वगैरे धरू शकत नाही, रोखून धरणं हा एक प्रकारे आपली थोडीशी फसवणूकच आहे असं मला वाटतं, हा व्यर्थ वृथा प्रयत्न आहे असा आहे. विचारांना रोखून तुम्ही जास्त नाही ठेवू शकत, तो सुद्धा संकल्पाने होऊ शकेल की आता मी विचार करणार नाही असं सारखं स्वतःला समजावून सांगितलं तर कदाचित थोडीफार विचारांपासून मुक्ती होऊ शकते, विचारांचा जो वेग आहे तो कमी होऊ शकतो. परंतु त्यांना रोखून ठेवल्याने कमी होऊ शकेल का, प्रयत्न करावा, जमलं तर कमी होतील, काही हरकत नाही. विचारांकडे साक्षीत्वाने पाहायला गेले तर साक्षीत्वाची फार कसरत करावी लागते, पण आता काहीतरी करायला पाहिजे ना, त्याशिवाय कसं होणार. साक्षीत्वाची थोडं पुढे सरकून घेता आलं तर बरं होईल. एक कुंपण ओलांडून पुढे या काही जण. इकडे सुद्धा थोडं सरकता येईल अजून मला वाटतं. विचारांकडे साक्षीत्वाने पाहायला गेलं तर साक्षीत्वाची फार कसरत करावी लागते हे पण खरंय. कृपया आपल्या अनुभवासह मार्गदर्शन करावे असं सांगितलंय. अनुभव तर आपला खूप सखोल आहे. आपण ध्यानाला बसतो आणि विचाराला बसतो. ध्यानाला बसणं म्हणजे विचाराला बसणं, किंवा कुठल्या तरी विचारांच्या तंद्रीत छरणे शिरण्यासाठी बसणं, किंवा झोपण्यासाठी बसणं, असं कुठल्या ना कुठल्या कारणाने आपण ध्यानाला बसतो. साक्षीत्वाची मला वाटतं कसरत केली तरी काही हरकत नाही. एवढं कसरतीला कशाला घाबरायचं. आपण आपल्या विचारांच्या किती कसरती करत असतो, उलट सुलट विचार करत असतो, याला हे म्हणीन म्हणत असतो मनातल्या मनात, त्याला ते म्हणीन म्हणत असतो मनातल्या मनात, अशा कितीतरी कसरती आणि कोलांट्या आपल्या वारंवार मनात चाललेल्याच असतात. त्यात अजूनही एक कसरत वाढवली तर त्यांनी काही मोठं नुकसान होत नाही, उलट चांगलंच. ही जरा जास्त रचनात्मक कसरत आहे असं मला वाटतं. त्यामुळे साक्षीत्वाची फार कसरत करावी लागली तरी लागू दे असं मला वाटतं. आणि कृपया आपल्या अनुभवाचं माझा अनुभवत होते, कधी कधी साक्षीत्वाचा सुद्धा कंटाळा यायला लागतो की किती साक्षीत्व आणि काही थांबतच नाही असं सुद्धा वाटतं. पण ह्याचं सुद्धा आपण साक्षी व्हायला शिकलं पाहिजे. कधी कधी काय होतं की आपण ध्यान करता करता एक असा कालखंड येतो किंवा असे काही कालखंड येतात की आपल्याला वाटायला लागतं की काही जमतच नाही आपल्याला, आपल्याला साधं डोळे मिटून बसता येत नाही असं वाटायला लागतं. कधी कधी असं वाटतं की आपल्याला आपल्या विचारांकडे साक्षीत्वाने एक मिनिटही बघता येऊ नये, काय आहे. पण हा सुद्धा एक साक्षीत्वाने बघण्याचाच विचार आहे हे लक्षात ठेवायचं. आपल्याला ध्यानाच्या विरोधात येणारे जे विचार आहेत ते इतर विचारांच्या सारखेच एक विचार आहेत आणि त्यांच्याकडे आपण साक्षीत्वानेच बघायचं. आपण साक्षी आहोत हे काही झालं तरी विसरायचं नाही. कितीही भयानक विचार आले तरी देखील मी त्यांचा साक्षी आहे अशी मनाला आठवण देत राहायचं. हे सगळं आपली आठवण देण्यावर अवलंबून आहे, आपली समजूत, आपली बुजावणी करण्यावर अवलंबून आहे. आणि तशी ध्यान करणाऱ्या साधकाला वारंवार करावी लागते. आणि मग साक्षीत्वाची जी युक्ती आहे, साक्षीत्वाची जी किल्ली आहे, ती थोडीफार आपल्या हातात येते. लांबवर चालणारी प्रक्रिया आहे. असं खूप वर्ष झाली म्हणून आता साक्षीत्वात एकदम आपण सिद्ध झालो, पंडित झालो असं म्हणण्याचं काही कारण नाही. कारण ज्याचं साक्षी व्हायचं ते मन कुठल्याही क्षणी कशाही प्रकारचे बंड उभं करू शकतं आणि ते कुठल्या स्तरावर केव्हा निर्माण होईल याची सुद्धा काही शक्यता नसते. त्यामुळे साक्षीत्वाचा अभ्यास आपण खूप वर्ष केला तर अजून नम्र होऊन तोच साक्षीत्वाचा अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे. ती कसरत जरी वाटली तरी ती कसरत आपण केली पाहिजे. कारण परमार्थ किंवा परमार्थाची साधना ही पौरुष प्रयत्नांनीच साध्य होणारी आहे. पौरुष प्रयत्नांना आपण जर का घाबरत असू तर मग ध्यान सोडून दिलेलं बरं असं मला वाटतं. पौरुष प्रयत्नांची भीती वाटत असेल तर मग हा प्रकारच काही करायला नको. मग डोळे मिटायला नको, साक्षी व्हायला नको, अनुग्रह घ्यायला नको, काहीच नको करायला. पौरुष प्रयत्नांना आपण जर का तयार असू, बलिदानाला समर्पणाला आपण जर का तयार असू तर आपण जरूर ही कसरत करावी असं मला वाटतं. यालाच अनुलक्षण एक दोन प्रश्न आहेत. ध्यानाचा नेमका उद्देश काय असावा, मनाचा होणारा त्रास कमी करणे याचा त्यात भाग किती असावा वा नसावाच. ध्यानाचा अंतिम उद्देश हा अमन होणं हा असावा, मनातीत होणं, भावातीत होणं हा ध्यानाचा अंतिम उद्देश असावा. कारण असं का व्हावं, तर असं झाल्याशिवाय जी परमसमाधानाची परमशांतीची अनुभूती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे परमसमाधान प्राप्त करणं, परमशांती प्राप्त करणं आणि त्या शांती प्राप्त करण्याच्या वाटेमध्ये आपल्या मनातले विचार हळूहळू थांबणं, कमी होणं, त्या विचारांचा त्रास, त्या विचारांनी निर्माण होणाऱ्या ज्या सगळ्या आतल्या भावनांचे तरंग, ते सगळे त्यांचं शमन होत जाणं, कमी कमी होत जाणं, असा ध्यानाचा नेमका उद्देश असावा असं वाटतं. मनाचा होणारा त्रास कमी करणे ह्याचा त्यात किती भाग असावा. मनाचा त्रास हा जो प्रश्न आहे, तर मनाचे त्रास मला असं वाटतं की दोन प्रकारचे असतात. आपलं मन जर का नॉर्मल असेल तर एक प्रकारचा त्रास आपल्या मनात आपल्याला होत असतो ध्यानाला बसल्यावर, आणि तो त्रास म्हणजे मनात येणारे विचार. आणि आपल्या मनामध्ये काही अबनॉर्मल काही तयार झालेला असेल, मनामध्ये काही एखादा सूक्ष्म किंवा स्थूल आजार उद्भवलेला असेल, तर त्याचा होणारा एक त्रास असतो. तो त्रास वेगळा असतो. तो त्रास जर का बंद करायचा असेल की मनाच्या थोड्याशा अनारोग्यकारक अवस्थेमुळे निर्माण होणारा जो त्रास असतो, कधी कधी एखाद्या व्यक्तीला खूप भय वाटत असतं. भय सगळ्यांना वाटतं, कोणाला अजिबात निर्भय झालेली सामान्य व्यक्ती आहे असं कधी नसतंच. भय हे वाटत असतं, पण त्या व्यक्तीला भय वाटण्याची तीव्रता ही सर्वसामान्य जणांपेक्षा थोडीशी जास्त व्हायला लागलेली असते, तीव्रता थोडीशी वाढलेली असते. त्या भयाच्या भावनेने निर्माण होणारी जी अस्वस्थता आहे किंवा त्या अस्वस्थतेतून निर्माण होणारी एक प्रकारची जी खचलेली अवस्था आहे ती त्या व्यक्तीमध्ये जास्त असते. आणि अशी व्यक्ती जर का ध्यानाला बसू गेली तर तिच्याकडनं विशेष ध्यान होईल असं मला तरी वाटत नाही. ध्यानाचा उद्देश हा ध्यान करण्याची सगळ्यात पहिली अर्हता काय असेल किंवा सगळ्यात पहिली ध्यानाची मागणी काय असेल, तर आपलं मन हे सर्वसामान्य पाहिजे, नॉर्मल पाहिजे. आपलं मन नॉर्मल असेल तर मग ध्यानाला बसल्यावर मनाचा अजून एक त्रास असतोच, असं नाही की त्रास थांबला. तो त्रास म्हणजे कसा की विचार खूप येत राहतात. प्रत्येक साधकाच्या पुढे हा असलेला एक आव्हानच असतं की ध्यानाला बसलं की विचार सुरुवात पाठोपाठ एका पाठोपाठ एका पाठोपाठ आणि तो एक प्रकारे ध्यान करत असल्यामुळे आपल्याला तो त्रासच वाटतो. मग ते विचार वेगळे असतात ते आपल्याला भयानक रीतीने अस्वस्थ आजारी जरी करत नसले तरी ध्यान करतोय ह्या भावनेच्या पार्श्वभूमीवर ते आपल्याला त्रासदायक वाटायला लागतात आणि तसे विचार जेव्हा येतात तेव्हा ते कमी करणं हा ध्यानाचा निश्चित उद्देश आहे. ही ध्यानातली निश्चित प्रक्रिया आहेच आहे. मनाचा होणारा त्रास कमी करणे याचा त्यात किती भाग असावा याचा मुख्य भाग आहे. कारण मन म्हणजे आपल्या विचारांचा प्रवाह. स्वामी म्हणायचे मन म्हणजे काय तिचं बंडल ऑफ थॉट्स विचारांची एक प्रचंड मोठी मोळी. एका पाठोपाठ एक विचार 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 एकाला जोडून दुसरा दुसऱ्याला जोडून तिसरा आणि ते विचार नुसते विचार नाही येत ते विचार कुठली तरी एक भावना आत निर्माण करतात. त्या विचारांचा एक काहीतरी एक धक्का आपल्याला बसत राहतो आणि तो धक्का अशा एका ठिकाणी येऊन ती विचारांची मालिका थांबते की एक कुठली तरी भावना त्याच्यातनं रिझल्टंट भावना निर्माण होते आणि मग ती विचारांची मालिका थांबते मग आपण दुसऱ्या विचारांवर उडी मारतो असं सामान्यतः होत असतं. तो त्रास थांबवणं हा ध्यानाचा उद्देश आहेच. आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय असेल त्याच्यातला की वर्ण काय असेल तर तो म्हणजे साक्षीत्व. आपल्या साक्षीत्वाची आपण स्वतःला जितकी जास्त जाणीव करत राहू ध्यानामध्ये तितकं हा विचारांचा त्रास आपला कमी झाल्याखेरीज राहणार नाही. विचारांचा त्रास कमी होतो म्हणजे विचारांची संख्या पुष्कळशी कमी होते. विचारांचा जो एक विचारांपासून निर्माण होणारा जो एक भावनेची जी तीव्रता असते ती तीव्रता कमी होते. त्याचा आवेग कमी होतो. अशा सगळ्या गोष्टींनी विचारांचा त्रास साधकाचा कमी व्हायला लागतो आणि तो ध्यानाचा उद्देश आहेच आहे. प्रेमभावाचा अभ्यास करताना बरेचदा पश्यामि ते रूपम जनांतरस्थम हे मनात घोळवूनही जमत नाही. स्वार्थ विचार म्हणा किंवा जगण्यात व्यवहाराची रुक्षता आल्याने बऱ्याच प्रतिकूल किंवा अन्यायकारक लोकांबद्दल हा भाव राहत नाही. मी टाळतो पण तरीही माझ्या मनात त्या दोषांचे चिंतन वा उच्चारण होते. ध्यानानंतरच जरी हे साध्य होते पण कोणत्या युक्तीने व्यवहारात ही रुक्षता सोडून थोडेतरी प्रेमभावाने राहता येईल. फार अंतरंग प्रश्न आहे असं मला वाटलं. साधकांसाठी खूप मोलाचा आणि खूप कामाचा असा हा प्रश्न असावा. आपण ध्यानाला बसण्याआधीचा जो श्लोक म्हणतो शेवटचा गमागमस्यम तर त्याच्यामध्ये पश्यामि ते रूपम जनांतरस्थम अशी त्याच्यातली शेवटून दुसरी ओळ आहे आणि त्याचा अर्थ असा की जे रूप मला आत गम आणि आगम श्वासांचं येणं आणि श्वासांचं जाणं या प्रक्रियेमध्ये जेव्हा विचार थांबून जातात वृत्ती थांबून जातात त्या अशा निर्वृत्तिक अवस्थेमध्ये मला ज्याची प्रतिती माझ्या ठिकाणी येते की जेव्हा विचार थांबतात मन थांबतं मन थांबल्या थांबल्या मनाच्या मनावर ज्यांचा ज्यांचा प्रभाव असतो त्या सगळ्या संस्था थांबल्या बुद्धी थांबली चित्त थांबलं हे ध्यानामध्ये व्हावं सद्गुरूंच्या कृपेनी भगवान आदिनाथांच्या कृपेनी अशी या श्लोकाची अपेक्षा आहे. आणि असं झाल्यानंतर ते रूप आत प्रगटणं ते रूप आत प्रगटणं म्हणजे ती शांती आत प्रगटणं ती स्पंदनरहित अवस्था आत प्रगटणं. आणि मग असं झालं की पश्यामि ते रूपम जनांतरस्थम आणि मग ध्यान संपेल. ध्यान ही काय आपण 24 तास करू शकणारी साधना नाही. ध्यान संपेल आणि आपण व्युत्थान दशेत येऊ आणि मग व्युत्थान दशेत आल्यानंतर म्हणजे ध्यान करत नसलेल्या दशेत आल्यानंतर मग ज्याची अनुभूती आपण आत घेतली विचाररहिततेची परमात्म्याच्या अस्तित्वाची तीच अनुभूती आता लोकांच्या अंतःकरणात सुद्धा आपण घ्यावी अशी या प्रार्थनेतली सगळ्यात अंतिम दशा आहे. ही खरोखरच अंतिम दशा आहे. याचा अभ्यास आपण थोडाफार करू शकतो पण हा अनुभूतीचाच विशेषत्वाने प्रांत आहे असं वाटतं. त्यामुळे हे मनात घोळवणंही जमत नाही तर अगदी स्वाभाविक आहे. यांनी विशेष घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही कारण आपण जेव्हा ध्यानाला बसतो ते ध्यानातनं संपल्यानंतर आपलं पूर्वीचं मन कार्यरत होतं. ध्यानाने आपल्या मनावर काही सूक्ष्म संस्कार झालेले असतात की ज्यांनी त्याच्यात एक प्रकारची शांतीची थोडीशी अनुभूती आलेली असते. पण म्हणून आतापर्यंत इतके जन्मानुजन्म आणि या जन्मात निर्माण झालेलं आपलं मन म्हणून जी एक संस्था आहे ती काय ती लगेच बदलणार आहे थोडीच. ती तशीच राहते. त्याच मनाने आपण मग समोरच्या व्यक्तीला भेटायला लागतो. त्याच मनाने सून सासूला भेटायला लागते. सासू सुनेला भेटायला लागते. प्रत्येक जण त्याच मनाने भेटायला लागतो. आणि मग त्याच मनामध्ये पूर्वी जे विकार निर्माण झालेले होते ते विकार सुद्धा निर्माण होऊच लागतात. ते होणारच. ते अपरिहार्य आहे. मग अशा वेळेला ते मनात घोळवून होणार काय? पश्चामी ते रूपम जनांतरस्थम. ते म्हणतात स्वार्थ विचार म्हणा किंवा जगण्यात व्यवहाराची वृक्षता आल्याने म्हणा प्रतिकूल किंवा अन्यायकारक लोकांबद्दल हा भाव राहत नाही. अगदी बरोबर आहे. पण सारखी प्रतिकूल आणि अन्यायकारक लोक आपल्याला कुठे भेटणार आहेत? आपल्याला काय सारखा दाऊद इब्राहिम भेटणार आहे रस्त्यात? आपल्याला माहिती नाही. आपण एक त्याच्याबद्दल एक अद्भुत रहस्यमय असा एक उत्कंठा आपल्याला त्याच्याबद्दल आहे. पण अशी भयानक लोक आपल्याला कुठे सारखी भेटत असतात? चांगली लोक पण भेटतात किंवा ज्यांच्यापासून कुठलीच भावना निर्माण होणार नाही अशी सुद्धा लोक आपल्याला भेटतात. तर त्यांच्या बाबतीत आपण याचं जास्त स्मरण ठेवायचा प्रयत्न सुरुवातीला करावा. एकदम टोकाला जाऊन आपल्याला जमतंय का असा उगाच असा एवढा काय म्हणायचं सक्तीचा प्रयोग आपण आपल्यावर करण्यापेक्षा जी लोक प्रतिकूल नाही आहेत त्यांच्या बाबतीत. आणि याचा अर्थ तरी काय? पश्चामी ते रूपम जनांतर असतं म्हणजे आपण थोडंच त्याच्या हृदयात असलेला देव वगैरे असं बघणार आहोत असं काही होत नाही. असं काही दिसत नाही आपल्याला. मला एका साधिकेने सांगितलं की मी ऑफिसमध्ये असते माझ्या समोर कोणी व्यक्ती आली की मी पहिल्यांदा तिच्यामध्ये श्रीकृष्ण आहे असं बघते. म्हणजे तिच्या जागी श्रीकृष्णाची मूर्ती उभी आहे असं समजते. मग ती मूर्ती आधी समजल्यान मग त्या व्यक्तीला विचारायचं काय वगैरे. मग त्याच्यात वेळ खूप जातो आणि माझ्या कामाचा उशीर होतो. तर मी म्हटलं तसं बहुतेक नसावं याचा एकूण अर्थ आपल्याला जे संतांनी सांगितलंय तसं की आलेल्या माणसामध्ये कुठली तरी मूर्ती कल्पायची आणि मग त्याच्याकडे बघायचं असं काही करायचं नाही. पश्चामी ते रूपम जनांतरस्थम म्हणजे आपल्याला कुठेतरी ती आत जी स्फूर्ती आहे जे स्फुरण आहे तेच समोर येणाऱ्या व्यक्तीमध्ये आहे. तो खूप उत्तम चांगल्या स्वभावाचा सुस्वभावी मनुष्य असेल तरी देखील त्याच्यामध्ये ती स्फूर्ती आहे. आणि खूप दुर्वर्तनी अत्यंत दुष्ट अशी व्यक्ती आली तरी देखील त्याच्यामध्ये ते स्फुरण आहेच. आणि ते स्फुरण जे आहे ते त्याच्या बाह्य स्वभावावर अवलंबून नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला कसं वाटतं की समोरची व्यक्ती परमात्म स्वरूप आहे असं म्हणलं की त्यांनी अगदी देवासारखं वागावं असं आपल्याला वाटायला लागतं. तसं काही नसतं. त्याच्यामध्ये स्फुरण जे असतं ते स्फुरण शुद्ध असतं आणि त्याच्यावरती चढलेलं जे आवरण असतं त्याच्या प्रकृतीचं ते त्याच्या प्रकृतीनुसार असतं आणि ते तसं तसं अभिव्यक्त होत जातं. ते होत जाणार. ते आपण असं खूप प्रयत्न केला तरी देखील थांबेल असं काही नाहीये. त्यामुळे अन्यायकारक लोकांबद्दल हा भाव राहत नाही तर राहू दे. निदान ते परमात्म्याचं स्वरूप आहेत वगैरे असं न म्हणता त्यांच्याविषयी कुठला तरी दुष्ट भाव त्यांना मारून टाकावं गोळ्या घालाव्यात वगैरे असं सुद्धा आपल्या मनात कधी कधी येतं. तो तरी येणार नाही एवढा प्रयत्न आपण करावा. पण तरी माझ्या मनात त्या दोषांचे चिंतन व उच्चारण होते तर होणार. आता आपल्याला इतक्या दिवसांची सवय आहे आपण त्याच्यापासून वेगळे आहोत असं स्वतःला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचो. बरेचदा सगळं आपल्याला स्वतःला समजावून सांगायचंच आहे असं मला वाटतं. सगळा परमार्थ समजावून आपल्या स्वतःला दुसऱ्यांना आपण फार समजावून सांगतो. आमच्यासारख्यांना तर फार वाईट सवय लागली सारखं दुसऱ्यांना समजावून सांगायचं. परंतु आपल्या स्वतःला समजावून सांगण्यावरच खरं म्हणजे आपला परमार्थाची साधना व्यवहारातली आणि प्रत्यक्ष ध्यानाची ही अवलंबून असते. ध्यानानंतरच जरी हे साध्य होतं पण कोणत्या युक्तीने अशाच प्रयत्नांनी हे व्यवहारात सुद्धा हळूहळू साध्य होईल असं वाटतं. थोडेतरी प्रेमभावाने राहता येईल निश्चित राहता येईल. खरं सांगायचं म्हणजे संतांच्या संगतीत आपण राहिलं तर आपल्याला प्रेमभावाने राहता येईल. आपण संतांच्या संगतीत राहिलो तर साक्षीत्वाने आपल्याला राहता येईल. संतांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला स्मरणामध्ये राहता येईल. संतांच्या संगतीत राहू तर आपलं ध्यान होईल, आपलं नाम होईल, आपल्या सर्व मध्यवर्ती संकल्प तडीला जातील, असं सगळं होऊ शकेल. संतांच्या संगतीत राहण्याची मात्र गरज आहे. हरी सौभाग्यवती दीप्ती दिवसकर अभग्न म्हणेल.
भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. वाणी में तनिक मिठास नहीं पर विनय सुनाने आई हूँ. वाणी में तनिक मिठास नहीं पर विनय सुनाने आई हूँ. भगवान तुम्हारी चरणों में प्रभु का चरणामृत लेने को है पास मेरे कोई पात्र नहीं. प्रभु का चरणामृत लेने को है पास मेरे कोई पात्र नहीं. आँखों के दोनों प्यालों में कुछ भीख मांगने आई हूँ. आँखों के दोनों प्यालों में कुछ भीख मांगने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में तुमसे लेकर क्या भेंट धरूं. भगवान आपके चरणों में तुमसे लेकर क्या भेंट धरूं. भगवान आपके चरणों में मैं भिक्षुक हूँ तुम दाता हो संबंध बताने आई हूँ. मैं भिक्षुक हूँ तुम दाता हो संबंध बताने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में सेवा को कोई वस्तु नहीं फिर भी मेरा साहस देखो. सेवा को कोई वस्तु नहीं फिर भी मेरा साहस देखो. रो रो कर आज आंसुओं का मैं हार चढ़ाने आई हूँ. रो रो कर आज आंसुओं का मैं हार चढ़ाने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं तुम्हें रिझाने आई हूँ. वाणी में तनिक मिठास नहीं पर विनय सुनाने आई हूँ. वाणी में तनिक मिठास नहीं पर विनय सुनाने आई हूँ. भगवान तुम्हारे चरणों में भगवान तुम्हारे चरणों
श्री भगवान रमण महर्षि म्हणतात, जन्मदिन साजरा करणाऱ्याने प्रथम हे जाणून घ्यावे की आपण कुठून जन्माला आलो। ज्यावेळी आपण जन्ममरणाच्या अतीत असलेल्या मूळ स्थानापर्यंत पोचू तो आपला खरा जन्मदिन। जन्मदिनाचा आनंद साजरा करणे म्हणजे प्रेताला शृंगारण्यासारखे आहे। आत्म्याचा साक्षात्कार करून त्यात मग्न राहण्यातच शहाणपणा आहे। ह्या व अशा संतवचनांकडे आपण कसे पहावे, काय बोध करून घ्यावा असा प्रश्न विचारलेला आहे। मला खरं असं वाटतं की तुमच्या सगळ्यांना एक एक चक्कर कागद द्यावा आणि तुम्ही 10 मिनिटं वेळ द्यावा आणि लिहून काढावं की या संत वचनांकडे आपण कशा दृष्टीने पाहावं, याच्यावरून काय बोध घ्यावा, तुम्हाला काय कळलंय आतापर्यंत इथे येऊन। मला असं वाटतं की तुम्हाला समजलेलं आहे। आणि वाक्य तर अगदी स्पष्ट आहेत। जन्मदिन साजरा करणाऱ्याने प्रथम हे जाणून घ्यावे की आपण कुठून जन्माला आलो। ज्यावेळी आपण जन्ममरणाच्या अतीत असलेल्या मूळ स्थानापर्यंत पोचू तो आपला खरा जन्मदिन। तर विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात, मी वाचलेलं हे रमण महर्षींचं आहे, विनोबा असं म्हणतात की जन्मदिन साजरा करणाऱ्याला जर आत्मसाक्षात्कार झाला तर त्याचं जे वय असेल ते वय या जन्मातलं नसेल। ज्या क्षणाला प्रथम कधीतरी तो परमात्म्यापासून आपल्या स्वतःला वेगळं समजू लागला, 10,000 वर्ष झाली असतील, 20,000 वर्ष झाली असतील, जेव्हा प्रथम तो जीवदशेला आला तशी ती 10,000 आणि मग या जन्मातली आता काय 55, 10,055 हे त्याचं वय, याचा अर्थ तुम्ही कसा लावणार, या संतवचनांकडे कोणता बोध घेऊन तुम्ही पाहणार। पुष्कळ वचनं देता येतील आणि प्रश्न विचारता येईल। जन्मदिनाचा आनंद साजरा करणे म्हणजे प्रेताला शृंगारण्यासारखे आहे। त्यातही रमण महर्षींसारखे जे अत्यंत निस्संग आणि ज्यांनी संसार न करता साधना केली, एकांतात राहून साधना केली, मी कोण हे शोधण्यासाठी आटापिटा केला, मी देह की मन की बुद्धी का विचार सुख झालं म्हणजे कोणाला झालं, मला झालं, मी कोण, प्रत्येक वेळेला आपल्या अंतर्यामी येण्याचा प्रयत्न केला आणि अंतर्यामी कोण आहे हे तर समजलेलं नाही, त्याचं शास्त्रामध्ये दिलेलं छापील उत्तर द्यायचं नाही। रमण महर्षींनी केलेली साधना अशी होती की तुम्ही संस्कारानुसार उत्तर द्याल, मी म्हणजे सच्चिदानंद आत्मा, पण तुला कुठे माहितीये मी म्हणजे सच्चिदानंद आत्मा, त्यामुळे उत्तर देऊ नकोस, उत्तर शोध, फक्त शोध, तुला माहित नाहीये। उपनिषदातली उत्तरं देऊ नकोस, आयटी तुझ्याकरता कोणीतरी ठेवलेली उत्तरं देऊ नकोस, ही रमण महर्षींची साधना पद्धत होती। आणि ती साधना अवलंबताना आपण देहापासून वेगळे आहोत, विचारांपासून वेगळे आहोत, तर्कापासून वेगळे आहोत, कोण आहे हे समजलं जरी नाही तरी आपण हे नाही हे त्यांना प्रथम कळलं। तसंच ज्याला कळलं असं आता माझ्या बोलण्यात आलं, मला कळलं म्हणजे कोणाला कळलं, ज्याला कळलं असं म्हणतो तो तर माहीत नाही तो कोण आहे. त्यामुळे जी जी उत्तरं कळतील ती बुद्धीला कळतील. ती बुद्धी म्हणजे मी नाही. अशा प्रकारे प्रत्येक विचाराला कोंडीत पकडून सोडून देणं आणि प्रत्येक वेळेला मी कोण हा प्रश्न तसाच अनुत्तरित ठेवणं हे रमण महर्षी कायम करत आले. हा आणि हा अनुत्तरित प्रश्न त्यांना आपण देह नाही या उत्तराकडे घेऊन गेला आणि ते विदेही स्थितीमध्ये गेले. आपण मन नाही या स्थितीमध्ये प्रश्न घेऊन गेला ते मनरहित होऊन गेले आणि देह मन तर्क रहित असा जो कोणी होता त्याला शास्त्रीय लेबल लावणं त्यांनी टाळलं. तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे, तो सच्चिदानंद आहे हे लेबल त्यांनी टाळलं. कारण कितीही म्हटलं तरी ती खूण आहे, ते नाव आहे. जसं तुम्ही मॉलमध्ये गेलात तर टी शर्ट वेगवेगळे डिपार्टमेंट असतील की नाही, रेनकोट काय. मला मी मॉलमध्ये गेलो नाही बरं का, छत्र्या. त्यामुळे मला आठवतंय तसं आपलं मी एखादं काहीतरी धरून बोलतोय. तर अशी जशी डिपार्टमेंट असावीत रमण महर्षींनी ही सगळी डिपार्टमेंट बरखास्त केली. देहाचं, मनाचं, बुद्धीचं, विचाराचं, संतांनी लावलेल्या लेबलचं देखील, शास्त्राच्या विचारांचं देखील, आणि तरीही काहीतरी उरलं आणि जे उरलं ते त्यांना सुख देऊन गेलं, ते त्यांना समाधान देऊन गेलं. आणि म्हणून ते म्हणाले की जन्मदिनाचा आनंद साजरा करणं म्हणजे प्रेताला शृंगारण्यासारखं आहे. कारण जे मुळात नाहीये ते त्यांनी बाजूला सारलेलं होतं. या अशा संत वचनांकडे आपण कसं पाहायचं, आपण उधार दृष्टीने पाहतो त्यामुळेही अवघड वाटतात. आपली दृष्टी ज्ञानाची अनुभवाची अशी नाही. असं असल्यामुळं आणि कधी कधी असंही होऊ शकतं की आपण आतापर्यंत जे केलं तर त्याला एका क्षणात कोणीतरी मोडीत काढतो म्हणजे काय. आपण जन्मदिवस साजरे केले असतील आतापर्यंत, ते प्रेताला शृंगारलं की काय, इतकी टीका, जहाल असंही वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळं संत वचनांकडं आपण ज्या दृष्टीने पाहायचं त्याच्याकरता प्रथम दृष्टी कमवणं गरजेचं आहे. दृष्टी नसेल तर कोणत्याही वचनांकडे तुम्हाला कशाही अर्थाने पाहता येणार नाही. जे पाहायचं आहे ते स्पष्ट आहे पण पाहण्याची दृष्टी नाही असं जर असेल तर सणांकडे आम्ही कोणत्या दृष्टीने पाहायचं. आम्हाला मुलगा झाला या घटनेकडे आम्ही कोणत्या दृष्टीने पाहायचं. तुम्हाला जर काही समजत नाहीये, तुम्हाला जर ती दृष्टी आलेली नाहीये तर जसं पाहताय तसं ठीक आहे ना, मग या नसत्या भांगडीत पडूच नका. जर याच्यात पडायचं असेल तर त्यांनी कोणत्या दृष्टीने पाहिलेलं आहे तसं पाहण्याचा, त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करणं हा त्याला उपाय आहे. असा उपाय करता करता रमण महर्षींना तरी काय थोडंच अचानक समजलं. पुष्कळ साधनं त्यांनी केली, एकांतात राहिले आणि त्यांना हे सर्व समजलं. लग्नाकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं, बरेच प्रश्न उपस्थित राहतील. रमण महर्षींनी एक जरी वचन केलेलं असलं तरी देखील आपण आपल्या घराकडे कोणत्या दृष्टीने पाहायचं. त्याच्यात राहणारा जर कोण, तो देह आहे तो मी नाही तर मग कोण राहतोय तिथं, काय कसं पाहायचं त्याच्याकडं. पण खूप प्रामाणिकपणाने आपण ज्या संतांनी सांगितलेलं आहे त्याच्या मनोभूमिकेतून प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा एका कोणत्या विचाराच्या आणि तर्काच्या परंपरेतून एखादं विधान केलेलं असतं. त्या तर्काच्या आणि विचाराच्या परंपरेमध्ये स्वतःला घालणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. असं असल्यामुळं प्रश्न निर्माण होतो, नाहीतर याच्यात प्रश्न पडण्यासारखं काही नाहीये. ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात, मृत जैसा शृंगारिला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. हे जे संसारातल्या ज्या बऱ्याच गोष्टी करणं आहेत त्या खरं म्हणजे अशाच आहेत, असं ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात. पण मग खोड्या काढू नका की ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खाण्याची मग कशा प्रकारे का बरं इच्छा झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी संतांची मांदियाळी का बरं जमवली, संतांची सभा घेऊन नामदेवांना जेव्हा ठरवण्यात आलं की याचं मत कच्चं आहे मडकं, त्यावेळेला त्याच्या आत असलेला परमात्मा कोणाला कसा दिसला नाही, कोणाचंही मडकं कसं कच्चं असू शकतं. तत्वत सर्व परमात्मा स्वरूपच आहेत. हे पुरते विचाराच्या परंपरेत स्वतःला न घालण्यासारखं आहे. असं असल्यामुळं अशा प्रकारचे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळं या आणि अशा संत वचनांकडं आपण त्या संतांनी जी साधना केली त्या साधनेचा किंवा त्या विचाराचा चांगलाच अवलंब करावा आणि पाहावं. आपल्या इथं प्रत्येक व्यक्ती आहे चिकार 365 दिवस वर्षामध्ये आहेत. इथं असलेल्या 250 लोकांचे 250 जन्मदिवस असतील. तर आजपासून जर ठरवलं जन्मदिवसाकडे आपण कशा बोधाने पाहायचं, कोणाचा जन्मदिवस होतो आहे, तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या जन्मदिवशीच तुम्हाला मिळेल आणि रमण महर्षी सांगतात तशाच प्रकारे मिळेल. पण त्या परंपरेतून तुम्ही जायला पाहिजे. आत्म्याचा साक्षात्कार करून त्यात मग्न राहण्यातच शहाणपणा आहे. ह्या आणि अशा संतवचनाकडे आपण कसे पाहावे, हा शहाणपणा आहे असं आपल्याला आधी वाटलं पाहिजे. हा वेडेपणा आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण कसे पाहू या संतवचनाकडं. त्यामुळं आपण मुळात या संतवचनांकडे कोणत्या दृष्टीने पाहतोय, ती दृष्टी आपण बायस करून घेतलेली आहे का हे आधी पाहायला काही हरकत नाही. आणि मग सगळं सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ होऊन जाईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा मर हा बोलू न साहती आणि मेलिया तरी रडती, असं ते जात न गणिती गहिसपणे. बेडूक सापानी अर्धा गिळलेला आहे, दरबूर दरबूर सापे गिळीजतू आहे उभा, आणि मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणीये कवणीया लोभा वाढविती तृष्णा. या संतवचनाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहायचं, तर उभा गिळलेला आहे सापाच्या तोंडात गेलेला बेडूक, मागचे पाय पोट पाठ मानेपर्यंत सगळा गेलेला आहे, तोंड बाहेर शिल्लक आहे, उभा गिळलेला आहे सापानी बेडकाला, आणि तो बेडूक गिळला जात असताना बेडकाच्या समोर त्या सापाच्या तोंडासमोर काही माशा घोंगावत आहेत आणि त्या माशा खाण्याच्या लोभाने बेडूक अशी जीभ बाहेर काढतो आहे की जीभ बाहेर काढून ती माशी जिभेवर अडकेल आणि आपण तिला आत ओढून घेऊ. दरदूर सापे गिळी जातो आहे उभा, आणि तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणीये कवणीया लोभा वाढविती तृष्णा. हे संत वचन आहे. तुम्ही कोणत्या दृष्टीने याच्याकडे पाहाल, हा जर पाठशाळेचा वर्ग असेल तर आधी याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे. आपलं जे काही जीवन झालेलं आहे याच्यामध्ये शक्यता आहे कोणाचं 30 वर्ष, कोणाचं 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष असं जीवन गेलेलं आहे प्रत्येकाचं. तर हा बेडकाने उभा खाल्ल्यासारखं आपलं आयुष्य संपलेलं आहे आतापर्यंत, आणि आपण लोभ वाढवतो आहोत का. याचे खरे अर्थ अशा प्रकारेच आपल्याला समजतील आणि याचा निष्कर्ष म्हणून आपण लोभ वाढवू नये हा आहे. नाहीतर हो आणि नाही, हो लोभ वाढवतोय याने काय उत्तर मिळालं? नाही लोभ वाढवत नाहीये कारण असंच जीवन रहाटी असते याने काय उत्तर मिळालं? एकदा असं झालं की वैकुंठमध्ये काही लोकांच्या बरोबर मी गेलेलो होतो आणि तिथं बसून आम्ही एक घोळका करून बसलेलो होतो. तिथं बसून एक जण म्हणत होता की काय पटकन गेला रे, परवा याला पाहिला होता असं कोणीतरी म्हटलं. तर दुसरा म्हणला काय खरं नाही बा. तिसरा म्हणाला की तो तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग वाचला का, तिथे एक फार सुंदर अभंग लिहिलेला आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेला. हो झाला प्रेत रूप शरीराचा भाव असा. चौथा म्हणाला की काहीतरी असणार राव याच्यात, हे जे एवढं लिहिलंय त्याच्यात काहीतरी असणार म्हणला. तर एक जण म्हणाला की चालायचंच, कुठे जास्त विचार करा. जास्त विचार कशाला करायचा, चालायचंच म्हणायला. सगळे म्हणत होते आपल्याला एक दिवस जायचं, तो म्हणाला जाऊ दे चालायचंच. आता हा काय कुठल्याही वचनाकडे हा काय बोधाने पाहणार, तुझा बोध काय आहे तसं तू या वचनांकडे पाहणार असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं आपण म्हणजे तुम्ही सगळ्यांनी या बोधाकडे कसं पाहावं याचं उत्तर मला देता येणं कठीण आहे असं मी तुम्हाला सांगेन. पण मला आठवत आहे की अतिशय सुखाच्या कल्पना असलेले जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये किंवा अतिशय दुःख असणारे असे जे दिवस असतात त्या दिवसांमध्ये आपण खरंच देह मन बुद्धीपेक्षा वेगळे आहोत अशा भावाने मी माझ्याकडे पाहिलेलं आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकेन. अगदी लग्नाच्या वेळेला हार हातात धरून की तो बाजूला काढला की मधुरा त्यांना घालायचा म्हणून जो हार हातात दिलेला होता तो हार हातात धरताना धरलेला असताना देखील मी आत्मस्वरूपाचं भान ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता असं याच्याकडे पाहायचं असतं. आणि माझे वडील गेले आणि खूप अचानक गेले त्या दिवशी देखील मी असाच प्रयत्न करत होतो. माझ्या अनुभवाबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो, याच्यावरून काय समजून घ्यायचं ते मात्र तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. कारण खरंच जन्मदिवस साजरा करणाऱ्यांनी प्रथम हे जाणून घ्यावं की आपण कुठून जन्माला आलो, कारण ते शोधा असं म्हणायचंय. आपण कुठून जन्माला आलो, जन्माला आलो कुठून आलो, कोण आला, मी कोण. सर्वात शेवटी त्यांचा मी कोण हाच होता प्रश्न. आणि याचं कुठलंही उत्तर देऊ नका, हा अनुत्तरित ठेवा. कारण जेव्हा तुम्ही उत्तर देता तेव्हा तुम्ही जिज्ञासा संपवता असं रमण महर्षींचं म्हणणं होतं. हा एक मार्ग आहे किंवा म्हणा तोच मी आहे हाही एक मार्ग आहे. किती माहीत असेल माहीत नसेल पण सद्गुरु सांगतात म्हणून तोच मी आहे, मी देह मन बुद्धी नाही असं म्हणा हाही एक मार्ग आहे. किंवा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हाही एक मार्ग आहे, निश्चित मार्ग आहे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया, तुकाराम महाराजांनी फार सुंदर म्हटलेलं आहे. भेद नाही देवा तया मग काया देखील गोविंद होऊन जाते. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन तुका म्हणे आळी जेवी नुरेची वेगळी. असं म्हणता म्हणता जशी आळी भुंगारून उडते हे निसर्गात उदाहरण आहे विजातीय असताना. ती विशिष्ट तो कीटक भ्रमर कुंभारी ती असा दंश करते त्या आळीला की ती विसरू शकत नाही असं म्हणतात. की परत कधीही ती कुंभारिणी येईल आणि दंश करेल अशा रीतीने कुंभारिणीचा वेध लागतो. आणि एके दिवशी ती आळी पंख फुटून उडून जाते, ती कुंभारीण होते आणि उडून जाते. अशा रीतीने ध्यास घ्या, तोच मी आहे, तरी देखील होईल. मन निर्विचार करा. निर्विचार मन केल्यानंतर, मन निर्विचार झालं हे ज्याला समजलं तो तेच आहे असं लक्षात येईल, तो परमात्माच आहे असं लक्षात येईल वेगवेगळ्या मार्गाने. पण जन्मदिन साजरा करणाऱ्यांनी प्रथम हे जाणून घ्यावं की आपण कुठून जन्माला आलो. तर प्रथम म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला असं मी म्हणेन, चला आपल्या अभ्यासाकरता म्हणू. दिवसाच्या सुरुवातीला यापैकी कोणत्या तरी एखाद्या मार्गाने आपण कुठून जन्माला आलो, आपण कोण आहोत हे जरा शोधून पाहावं. आपल्याला जे काही उत्तर मिळेल ते रमण महर्षींना काही एका रात्रीत मिळालेलं नव्हतं, त्यामुळं हे उत्तर आपण शोधावं, जरा शांत व्हावं. शांत झाल्यानंतर विवेकाने आपण देह नाही असं लक्षात घ्यावं. आणि मग गुलाबजाम पाकातल्या पुऱ्या काय जे केलेलं असेल वाढदिवस म्हणून, माझा वाढदिवस अशा वेळेला की एकही पक्वान्न खाणं माझ्या नशिबी वाढदिवसाच्या वेळेला आलं नाही. एकतर माझा वाढदिवस हा घरच्या लोकांना फार कमी वेळेला आठवला, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अरे तुझा वाढदिवस येऊन गेला असं व्हायचं. आमच्याकडे कोणाचाच वाढदिवस व्हायचा नाही. पण जेव्हा माझी चुलत बहीण आहे, तिचा आणि माझा जन्म एका तिथीवर झाला, तर जेव्हा आम्ही सगळे एकत्र असू तेव्हा कोणाला तरी आठवण व्हायची की अरे आज या दोघांचा वाढदिवस आहे असं व्हायचं. तेव्हा काय तर आमरस. मी आपलं सांगतोय पक्वान्न चांगलं झालं नाही अशी मी वर्णन करून सांगतोय तसं, अशी एक तक्रार तुमच्यापाशी मी करतोय. पण जे काही केलेलं असेल ते मोठ्या सुखाने आपण ते खावं. काय श्रीखंडपुरी खात असताना आपण कुठून जन्माला आलो जन्म मरणाच्या अतीत असलेल्या मूळ स्थानापर्यंत पोहोचू तो आपला जन्मदिन असं म्हणून डोक्याला हात लावून कसं तरी आता हे खाणं माझ्या नशिबी आलेलं आहे, आता वाढलंय म्हणून खातो असं असं करण्याची काही गरज नाही. लक्षात घेणंच महत्वाचं आहे ना, तर खा ना दिलं समोर. तर तसं काही दिलं रमण महर्षी काही म्हणणार नाहीत, कारण त्यांच्या इतकी आपण कुठं साधना करतोय. आपण नोकरीला जातोय, हॉटेलमध्ये खातोय, त्या दिवसाच्या खाण्यावरच एवढं ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही. जन्मदिनाचा आनंद साजरा करणे म्हणजे प्रेताला शृंगारण्यासारखे आहे. याचं कारण ही जी वचन आहेत त्यांचं कारण ते ज्या पद्धतीने त्यांचं स्वतःचं जीवन जगले त्याचं रिफ्लेक्शन याच्यामध्ये आहे. हे सगळं तारतम्याने वाचायला पाहिजे. रमण महर्षी एक पंचागुंडाळून बसलेले असत. आपण इथं सत्संगाला पंचागुंडाळून आलं तर चालेल का हो? पुण्याच्या रस्त्यांवरून जन्मदिन राहून देत एरवी सुद्धा काय प्रेताला गोंडाळण्यासारखंच आहे, तुम्ही काय जे घालाल ते. पण ते ज्या तीव्र भावनेने हे म्हणत होते ते महत्वाचं आहे. याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं नाही तुम्ही शर्ट चड्डी घालू नका, असं पॅन्ट घालू नका, असा याचा अर्थ नाहीये. आत्म्याचा साक्षात्कार करून त्यात मग्न राहण्यात शहाणपण आहे. याच्यात ते आपल्याला काहीतरी सांगतायत, काहीतरी खुणावतायत, काहीतरी होण्याकरता म्हणून प्रोत्साहित करतायत. हे या प्रकाराने आपण याच्याकडे पाहूया. हरिओम. साडेसात वाजले. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी महाराज की जय. परमहंस सद्गुरु